विज्ञान प्रसारासाठी पोवाडे माध्यमाचा उपयोग करण्याची कल्पना खिरोदा येथे भरलेल्या मराठी विज्ञान परिषदेच्या 12व्या संमेलनात मांडण्यात आली. त्यानंतर काही वैज्ञानिक कविता व लोकसंख्या वाढीचा भस्मासूर हा पोवाडा रचून व गाऊन दाखवला. या नव्या प्रयत्नांचं अनेकांनी कौतुक केल्याने मध्य विज्ञान हा पोवाडा लिहिण्यास उद्युक्त झालो. दारू व त्याचे दुष्परिणाम या विषयावर अनेक पोवाडे उपलब्ध आहेत, परंतु दारूचे शरीरावर होणारे दुष्परिणाम शास्त्रीय दृष्ट्या वर्णन करणारा पोवाडा बहुधा नाही. म्हणूनच वैज्ञानिक सत्यावर आधारित मध्य विज्ञान हा पोवाडा रचला आहे. विज्ञानाद्वारा मद्यपानातील धोक्यांची जाणीव ऐकणारा स्वामी हा मूळ उद्देश. 2 ऑक्टोबर 1978 गांधी जयंतीच्या निमित्ताने हा पोवाडा मुंबई येथे गाऊन दाखवून राष्ट्रात अर्पण करण्यात आला. मध्य विज्ञान पोवाडा.
अन्न पिणाऱ्यांनो पिण्यापूर्वी ऐका, अहो पिणाऱ्यांनो पिण्यापूर्वी ऐका, अन्न पिणाऱ्यांनो पिण्यापूर्वी ऐका, अब्रू आणि पैका, बुद्धी आणि बायका, फुका पाण्यात काते मिळवितात, फुका पाण्यात काते मिळवितात, चढू द्या मध्य विज्ञानाची नशा, शाहीर म्हणे जीवनाची तव चाखा. यातील मध्या बाबत बरळाला, ओ पाटील मध्या बाबत बरळाला, बाधत नाही मला मीच बातो त्याला, सर्व गुण फक्त कुळून प्यालो, टाळून तुला कुण तरी राहिलो, दुर्गुणांना मात्र नाही शिवलो. गैरसमज असे प्रचलित, गैरसमज असे प्रचलित, थोडा मोठाच गरीब श्रीमंतात, गुण जे नाही कधी मज्जात, गुण जे नाही कधी मज्जात, पेला शक्याच्या माती मारतात, ग्लासावर ग्लास रीते करतात. कोल्पियर सोल्ट ही यर, कोल्पियर सोल्ट ही यर, एव्हरी वे यर, पोर आणि पोर फॅशन पिण्याची बाटली फार, फॅशन पिण्याची बाटली फार, उच्च भ्रू महिलांचा पुढाकार, घरोघरी स्थापन झाले मिनी बार. अजून एक नवी स्टाईल, अजून एक नवी स्टाईल, पार्टी कॉकटेल सार अरबेल, गोल मल पाडित ते होत, मदिरा फक्त ठिंगतात, धर्मावर चर्चा रंगतात. तीर्थ प्राशन करता घोटभर, तीर्थ प्राशन करता घोटभर, शिणकात पळून दूर दूर. जरा बर वाट पळ भर, मोकळेपणा वाग्यात येणार. दिल खोलून पात करणार, दिल खोलून पात करणार, दोस्ती कुणाची दमणार, दमणार. ब्रँडी पेक्षा विस्की बरी, ब्रँडी पेक्षा विस्की ही बरी, बियर बिजाती थंडी साली, बियर बिजाती थंडी साली, लाईम कॉर्टेल जी न घेती नादी, लाईम कॉर्टेल जी न घेती नादी, ड्रम जणू जवानांची प्यादी, पोर्ट वाईन शांत न केली, पोर्ट वाईन अनशांत न केली, मूर्खपणाची हो कमाल सारी, मूर्खपणाची कमाल सारी, मदिरेची रूप न्यादी न्यादी, मदिरेची रूप न्यादी ना, सर्वमध्ये मध्यांश विचारी हो, सर्वमध्ये मध्यांश विकारी, इथील अल्कोहोल नावत भारी, इथील अल्कोहोल नावत भारी, अंफर बिस्की मध्ये 70 कॅलरी,
चार बाटली मध 300 कॅलरी काही प्यायला तरी मध्य विखारी काही प्यायला तरी मध्य विखारी स्वास वालची हो मिजात बादी भारतीय मालाची चितादी भारतीय मालाची चितादी 90% स्वास भेसळ सारी 90% स्वास भेसळ सारी कटार गंगा पीती करो खरी गंगा तीर्थ खरो करीन हाथ भट्टी की हो बेगड़ी कुमारी हाथ भट्टी की बेगड़ी कुमारी नवटा पाल्या नहु पैल्या धारी पाटे सिंड श्री पुलली भारी पाटे सिंड श्री पुलली भारी कामगार बंधु अन मजूर शेतकरी कामगार बंधु अन मजूर शेतकरी पगार मिळता तो पिकारी पगार मिळता तो पिकारी झोपडी झोपडी मध्ये हाहाकार करीन झोपडी झोपडी मध्ये हाहाकार करी किती जाती मरणाच्या दारी किती जाती मरणाच्या दारी किती जाती मरणाच्या दारी जस भिंत हे शरीरी जस जस भिंत हे शरीरी चार ढंग दाबी ते स्वारी चार ढंग दाबी ते स्वारी एक दशा टक्क्यावर धोके पाज ही स्वारी एक दशा टक्क्यावर धोके पाज ही स्वारी चार दशा टक्क्यावर झिंगून पडते स्वारी चार दशा टक्क्यावर झिंगून पडते स्वारी पाच दशा टक्क्यावर ठार प्यालली स्वारी वारी वाढता स्वारी स्वर्गाच्या दारी टक्के वारी वाढता स्वारी स्वर्गाच्या दारी एक पेग किंवा दहा पेग ओ एक पेग किंवा दहा पेग मध्ये आपण कारी दे हात इथल अल्कोहोल हा खात मद्यात सर्व मद्यात प्रेम पडत त्याच तोंडात किंवा जिभेत दाही लागतात तात्काळ शोषला जातो तात्काळ शोषला जातो रक्तदारे शरीराच्या दारी काना कोपऱ्यात रक्तदारे शरीराच्या दारी काना कोपऱ्यात अन्न नसत काही पोटात 90% शोषला जातो पाणी जिगर दोस्त सर्वात मेंदू आणि यकृत पेशीत मेंदू आणि यकृत पेशीत पाण्याचं प्रमाण मुबलक अन म्हणून हल्ला पहिल्यांदा मेंदू यकृतावर म्हणून हल्ला पहिल्यांदा हो मेंदू यकृतावर तज्ञांनी दाबलाय शोध पेशींना अपाय कसा होतो केस पाहिल्या रक्त वाहतात नल पेशी अस्थि रक्तात प्राणवायू पेशी ना हो देतो मज्जार इजा करतात मज्जार इजा करतात पेश पाहिण्यात तुमून पडतात प्राणवायू रोखून धरतात प्राणवायू अभावी प्राण पेशींचा जात प्राणवायू अभावी हो प्राण पेशींचा जात मेंदू पेशी नष्ट होता नाही पुन्हा जन्मत मेंदू पेशी नष्ट होता नाही पुन्हा जन्मत यकृत ग्रंथी सर्वात मोठी यकृत ग्रंथी सर्वात मोठी जणू आरोग्याचं मंदिर मंदिर पाडून देह देवता पेची राख का करणार आजी पेशी मध्ये चरबी जमुनी पेशी मध्ये चरबी जमुनी सूत आणि ते यकृतात अशा वेळी थांबवलं पीन तर तिला थोडासा गळफास हाजी ढसा ढसा ढोसण्याने देहाचा ढसा ढसा ढोसण्याने देहाचा नाश पुरेपूर होणार नाश पुरेपूर होणार जठराची अन स्वादू पिंडाची आग सदोदित होणार अतिरेकाचा कहर केला तर अतिरेकाचा कहर केला तर दगड यकृताचा होणार दगड मृत्यूचा देहा सागला कसे तुम्ही हो जगणार आजी
काही तज्ञ पिना दे म्हणती, काही तज्ञ पिना दे म्हणती, एकाग्रता तशी स्मरण शक्ती, एकाग्रता तशी स्मरण शक्ती, मेंदू केंद्र उत्तेजित होती, निर्णयाची धार वाढविती, याच्या अगदी उलट आहे स्थिती, मजा संस्था बधीर होते लुप्त सारा सार शक्ती, मजा संस्था बधीर होते लुप्त सारा सार शक्ती, नसा नसा भिंते विषबाधा, नसा नसा भिंते विषबाधा, गंभीर मेंदू विकार सर्वदा, कृती भ्रष्ट कष्ट चिकण्याला, निर्णय शक्ती नष्ट झालेला, निर्णय शक्ती नष्ट झालेला, तरी मोटार हा कुणी अपघात लावतो वाटीला, हृदयावर हल्ला जरा झाला, बेताल करती तालाला, हृदयावर हल्ला जसा झाला, बेताल करती तालाला, नाडीची गाडी खड्ड्याला, नाडीची गाडी खड्ड्याला, रक्तक्षय खचित ठरलेला, जखम होताच रक्ताची थार वाजी भळभळा, हृदयाचे स्नायू कमजोर करी वक्ताला, देहाचा होतो खोका, देहाचा होतो खोका, केवढा हा धोका, प्रसंग हा पाकाची तू समाजात साऱ्या होते, सागीन मृत्यूचा वेळचा आवळे तरी अकल गहाण पडलेली असते, यकृताचा होतो दगड, यकृताचा होता दगड, बुद्धी पोजड तेव्हा म्हणे सोड वेड, हे नको नको आता उशीर फार झाला जागेचा, मृत्यू हेच औषध बाकी आता, भरू नका एकच प्याला, भरू नका एकच प्याला, एकदा का प्याला सुधाकर झाला, कोट्यवधी सिंधूंची चमकाण, पिण्यातील धोका आता तरी जाण, अतिरे कधी साळी धुळताण, पिढी किंवा पान सिगारेट, पिढी किंवा पान सिगारेट, दारूचा घोट व्यसन वाईट, मनोनिग्रह हाच उपाय, पाठी किंवा मनोनिग्रह हाच उपाय, पाठी किंवा तंबाखू काय, निश्चयाने काठी व्यसन पाय, त्याचे काही तरी बरळाला, पाठी काही तरी बरळाला, पिण्याचा धोका ध्यानी घे, पुण्य करा विचार, नष्ट होण्यापूर्वी करा उपचार, प्रभाकर सांगे विज्ञानाच सार, पिणाऱ्यांनो पिण्यापूर्वी ऐका, पिणाऱ्यांनो पिण्यापूर्वी ऐका, आपू आणि पैका, बुद्धी आणि पायका, पुका पाण्यात काने मिळविता, चढू द्या मध्य विज्ञानाची नशा, शाहीर म्हणे जीवनाची